हरिहि ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपथयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथि रक्षय ऐलभृदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्द्वशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु योषधीषियो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षतिभेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रम् युतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे।
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 10 मार्च 1996 रविवार सकाळ 9 ते 10 अध्यात्म मंगलधाम आजच्या स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी प्रवचनापूर्वी एक गोड कार्यक्रम करण्यात येत आहे। आपल्या या अध्यात्म मंगलधाम या वास्तूच्या प्रवेशद्वारावर जो भव्य देखणा आणि आपणा सर्वांना प्रेरणा देणारा स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, त्याचे सुप्रसिद्ध शिल्पकार कलावंत मूर्तीकार सद्भक्त श्री रवींद्र धोंडफळे आणि त्यांच्या पत्नी सद्भक्त सौभाग्यची विजयालक्ष्मी रवींद्र भोसले जे आपल्या केंद्रात नित्य येणाऱ्या सद्भक्त श्री अभिजित व अरविंद यांचे माता पिता आहेत, त्यांचा स्वामींच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात येत आहे। त्यानिमित्त स्वामीजी बोलतायत, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र भूतीजी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घरो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. मागच्या महिन्यातच या वास्तूच्या दर्शनी भागात स्वामी विवेकानंदांचा स्फूर्तीदायक असा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि आता अध्यात्म मंगल धान या वास्तूला विशेष दौल प्राप्त झाला. तो आत्ता सत्कार केलेल्या सद्भक्त श्री रवींद्र धोंडपळे सौभाग्यवती विजयालक्ष्मी आणि त्यांचे सुपुत्र अभिजित व अरविंद यांच्यामुळे त्यांच्या चिकाटीच्या अथक प्रयत्नावरून हा उंच व भव्य पुतळा तयार झाला. एक पाऊल पुढे टाकून स्वामी विवेकानंद सांगतात उत्तिष्ठत जागृत प्राप्त वराही निबोधत उठा जागे व्हा आणि आपल्या प्राप्त कर्तव्याप्रती कंबर कसून कार्यरत व्हा. इत्यादीनंतर सत्काराला उत्तर देताना श्री रवींद्र धोंडपळे सांगतायत या शिल्पाच्या निर्मितीमुळे मला व माझे चिरंजीव अभिजित व अरविंद आणि कुटुंबीय मंडळींना खूप खूप धन्यता वाटते आहे. हा पुतळा एपॉक्सी रेझिन या मटेरियलचा वापर करून बनवण्यात आलेला आहे. परम पूजनीय स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य तरीच गेलेले आहे. या सेवेची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय मंडळी स्वामीजींचे व मंडळाचे अजन्म ऋणी आहोत. इत्यादीनंतर स्वामीजींनी ज्ञानेश्वरीवर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय धुती धुवा नितीर मतीर मम या श्लोकावरील चालू असलेले प्रवचन पुढे सुरू केले. पुढील केंद्र रविवार दिनांक 31 मार्च 1996 वेळ सकाळी 9 ते 9:30 सहपर महाविद्यालयातील लेरी रमाबाई सभागृह कार्यक्रम वैकुंठवासी प्राचार्य स्वरूपन दांडेकर अभ्यासक्रमामार्फत जन्म शताब्दी महोत्सव जागवू तेवू श्रद्धाजोत कार्यक्रमाची सुरुवात रुद्रप्रार्थने होत आहे. म्हणतायत सद्भक्त श्री मकरंद निधीन व पंकज. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ह श्री साने सर आपल्या स्वागत प्रस्ताविकेला म्हणतात वैकुंठवासी गुरुवर्य प्राचार्य स्वरूपंत तथा मामासाहेब दांडेकर अध्यासनामार्फत आज एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ लाभलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन झाल्यानंतर प्राचार्य साने सर पुढे म्हणतात अनुभवाला अनुभूतीमध्ये बदलण्याचे सामर्थ्य असलेले स्वामी माधवनाथ हे आजच्या कार्यक्रमासाठी लाभणे हे या अध्यासनाचे मन भाग्य आहे असे मी मानतो. भाविक वारकरी जनात आणि बुद्धिनिष्ठ अभ्यासकात ज्यांनी आपल्या आचार विचारामुळे समान आदराचे स्थान मिळवलेले आहे असे वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर शंवा तथा सोनुमामा दांडेकर यांचे 1995-96 हे वर्ष जन्म शताब्दी महोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे. या महाविद्यालयाचे 1945-51 या कालावधीत ते प्राचार्य आणि तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून होते. याचा सार्थ अभिमान संस्था चालकांना आणि आजी माजी विद्यार्थ्यांच्या मनात चिरस्थायी आहे. या जन्मशताब्दीच्या वर्षात सोनुमामांच्या स्मृती उजळ ठेवण्यासाठी अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यापैकीच आजचा हा विशेष कार्यक्रम यामध्ये ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार स्वामी माधवनाथांचे योगदान होत आहे. त्यांना मी तशी विनंती करतो. यानंतर समोरील ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडून अखंड मंडळाकारम ही प्रार्थना म्हणून स्वामीजी सुरुवात करतायत. श्रद्धावान लवते ज्ञानम तत्परहास यथेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेन अधिगच्छती गीता अध्याय 4:39 श्लोक. त्यांना तात्काळ परम शांती प्राप्त होते कोणाला तर मामासारख्या परम सात्विक श्रद्धावान असलेल्या ज्ञान प्राप्ती प्रत्यर्थ तत्पर असलेल्या आणि संयतेंद्रिय म्हणजे आपली इंद्रिय ज्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहेत अशा महापुरुषाला तात्काळ परम शांती प्राप्त होते. अशा पुरुषाविषयी माऊली म्हणतात तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनाची चाळण सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. मामासाहेब दांडेकर हे आजन्म अविवाहित ब्रह्मचारी अशी धारावती असे तत्वज्ञानी होते. त्यांचा 61 समारंभ या शाळेमध्ये झाला त्याला मी उपस्थित होतो. निष्कलंक चारित्र्याची सगुण मूर्ती सोनुमामा दांडेकर ज्ञानेश्वरी प्रमले ते संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्षात ज्ञानेश्वरीतच आहेत अशा गाढ श्रद्धेने तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचावी म्हणून ज्ञानेश्वरी सांगतच राहिले जन्मभर आपले सद्गुरु हरिभक्ती परायण जोग महाराज यांची गुरुसेवा म्हणून आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेची धुरा वाहिली. वारकरी संप्रदाय उत्कर्षास नेण्यासाठी अपार कष्ट उपसले. अफाट लोकप्रियता लाभलेल्या या मामांनी 1968 मध्ये वयाच्या 72 वर्षी देह ठेवला तेव्हा त्यांच्या अंतर्यात्रेसाठी पुणे ते आळंदी अशी जी दिंडी निघाली त्यामध्ये पडत्या पावसातही लाखो वारकरी सामील झाले ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्षच आहे. अशा या मामांच्या स्मृती उजळत ठेवण्यासाठी आयोजिलेल्या आजच्या कार्यक्रमात मलाही सहभागी होता आले त्याबद्दल धन्यता वाटते. एवढे बोलून बोला पुंडलिक वरदा अशा जय जयकारात स्वामीजींनी आपले बोलणे संपवले. पुढील एक दोन हृदयंगम प्रसंग आहेत आणि ती शेवटची आठवण म्हणून मी सांगतोय. सोमवार दिनांक 8 जुलै 1996 स्थळ स्वामीजींचे निवासस्थान. गेले 15 दिवस मी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बंगलोर या ठिकाणी एका प्रशिक्षणासाठी गेलो होतो. रविवार दिनांक 7 जुलैला 1996 परतलो. येताना स्वामीजीसाठी एक छान भगवी लुंगी आणली म्हणून फोन करून स्वामी दर्शनासाठी गेलो. खोलीत पाऊल टाकले तेव्हा कॉटवर पोहोचलेल्या स्थितीतच स्वामीजी म्हणाले, या काय आणलंय बंगलोरहून? मी झपाटल्यासारखा आधी नमस्कार करण्यासाठी कॉटवर वाकू असता स्वामीजीने आपल्या दाव्या हाताने मला छातीवर गच्च ओढूनच घेतले. अत्यंत गैरवलेल्या स्थितीत असलेल्या मला त्यांनी थोपटले व बसा म्हणाले. तेही कॉटरच मागे सरकत टेकून बसले. तेव्हा आणलेली लुंगी व एक बदामाचा पुडा त्यांना दिला तेव्हा म्हणाले, छान आहे लुंगी. आणि दिलेल्या बदामाच्या पुड्याकडे पाहत म्हणाले, यामुळे मी आणखी जाड व्हावे असे तुम्हाला वाटते काय? असे विचारले व दाराकडे पाहिले. तो बारामतीच्या सरळताई बाबर बरोबर 3-4 साधे काढायचे पाहून म्हणाले, या या, मी तुमची वाटच पाहत होतो. आणल्या का पादुका? त्यावर हो म्हणत बारामती केंद्रासाठी त्यांना हव्या असलेल्या स्वामीजींच्या चांदीच्या पादुका असलेली लाकडी पेटी स्वामीजी पुढे नेली. तेव्हा पाय खाली सोडून कॉटवर बसत स्वामीजी म्हणाले, बघू बघू त्या पादुका. तेव्हा पेटी घेऊन आलेले साधक सद्भक्त डॉक्टर राजू तिवाटणे हे पेटी उघडून आतील चांदीच्या सुबक पादुका गुलाबाच्या पाकळ्यांनी सजविलेल्या स्वामीजींना दाखवत आहेत. तेव्हा त्या पाहून हाताच्या एका बोटाने एक एक पादुकाच्या अंगठ्याला स्पर्श करीत ते बोट आपल्या कपाळी आज्ञाचक्राला लावत क्षणभर डोळे मिटून धारावर म्हणतात, एक एक पादुका माझ्या हातात द्या. तसे केल्यावर ती आपल्या कपाळाला लावून परत त्याची मध्ये ठेवायला देत आहेत. जणू काही आपल्या सद्गुरूच्याच त्या पादुका आहेत अशा भावाने ते पूजा करून त्या अभिमंत्रित करतात असे वाटले. नंतर दोन्ही पादुकावर हात ठेवून त्या माऊली समोर ठेवा असे सांगतायत. त्याप्रमाणे माऊलीच्या मूर्ती समोर त्या पादुका ठेवल्यानंतर सरळताई स्वामीजींना म्हणतायत, स्वामीजी या पादुका गुरुपौर्णिमेपर्यंत येथेच ठेवून त्या आम्ही मंगळवार दिनांक 30 जुलै 96 रोजी गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर बारामतीच्या केंद्रात ठेवून प्रतिष्ठापना करणार आहोत. त्यावर तात्काळ स्वामीजी म्हणतात, छे छे, या पादुका आता येथे न ठेवता आजच्या आजच बारामतीला घेऊन जा आणि तुमच्या केंद्रात प्रतिष्ठापना करा. या आता असे हात उंचावून आशीर्वाद देत म्हणतायत. तेव्हा त्या गुरु आज्ञेप्रमाणे त्यांच्यासह मीही नमस्कार करून एका विलक्षण भावावस्थेत बाहेर पडलो आणि ही माझ्या स्वामी माधवनाथ स्मृती संग्रहातील शेवटची हृदयंगम अशी आठवण. 19 वयामध्ये त्या दिवशी लिहून ठेवलेला हा आठवणीचा परंपरेचा असा खजिना परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रेरणेने आणि कृपा आशीर्वादाने आपणा सर्वांसमोर सादर करताना हे मी माझे परम भाग्य समजतो. 1980 ते 1996 या काळातील स्मृती नौकेची वाटचाल गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2009 पासून आज गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2013 पर्यंत सुरळीत चालू राहिलेली त्याचे एकमेव कारण भ्रमभोवऱ्यात हळदी अडली नौका परी न बुडली धरुणी सुकानुहाती बसले तर रामराया हेच एकमेव कारण आहे. या आठवणी म्हणजे सुवर्ण स्मृतीच. सोन्याची फुलं कधीही शिळी होत नाहीत. सदैव ताजी एव्हर ग्रीन त्यांचा सात्विक सुगंध सर्वांनाच मोहित करतो. धनीन पुरे गुण गाता रूपदृष्टी न्याहाळपा अशा या सेवेमध्ये सद्भक्त कांचनताईंनी मोराचे मार्गदर्शन केले. तसे सद्भक्त लतूताई गोखले त्यांनी आजलेल्या ठिकाणी मोराची मदत केली. त्या दोघींचाही मी ऋणी आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व साधक बंधू भगिनी यांनी आठवणी वाचताना क्वचित प्रसंगी माझे अरखळणे किंवा इतर नेऊन दिलदारपणे सहन केले त्याबद्दल आपलाही मी अत्यंत उत्साही आहे. असा हा स्वामी माधवनाथ वचनामृत संग्रह आदरपूर्वक भक्तिभावाने परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरणी समर्पित करून येथे थांबतो.
हरी ओम तत्सत.
सद्भक्त श्रीयुत कुटेकाकांनी 9 सालापासून ते 13 सालापर्यंत नवीन वर्ष सुरू झालं स्वामीजींच्या अतिशय रम्य अशा स्मृती आपल्या सर्वांना सर्वांसमोर उलगडून ठेवल्या. त्या त्या वेळेला डायरी लेखन करण्याचा कसा उपयोग होतो हे कुठे काका तुमच्या वाचनावरून लक्षात आलं. कितीतरी घडलेले प्रसंग तुम्ही वाचल्यावर केवळ ते पुनर्जीवित झाले आमच्याकरता. ऐकल्यावर लक्षात आलं की हे घडलेलं होतं आणि नक्की काय घडलेलं होतं ते जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. नाहीतर त्या त्या वेळचं बोलणं हे निश्चितपणे वातावरणामध्ये नाहीसच होऊन जात. आपली स्मृती तशी अल्प असल्यामुळं प्रत्येक शब्द लक्षात राहणं आणि वर्षानुवर्ष लक्षात राहणं हे फार अशक्य कोटीतलं असंच काम आहे. असं असल्यामुळं आपल्या सर्वांपाशीच खरं म्हणजे अशा प्रकारच्या स्मृती आहेत. या प्रत्येक केंद्रात इथं उपस्थित असलेली कित्येक मंडळी उपस्थित होती पण लिहून ठेवल्याचा केवढा मोठा फायदा. त्यामुळं हा जो उपक्रम आहे स्वामीजींवर एक ग्रंथ करायचा आहे त्या ग्रंथाकरता कुठे काका तुमची अतिशय मोलाची अशी साथ मिळाली. स्वामीजींच्या व्यक्तिगत आठवणी देखील अनेकांनी सांगितल्या आणि त्या आठवणी खूप चांगल्या होत्या. पण केंद्रात काय झालं हे फक्त कुठे काकांनी सांगितलं असं झालं. व्यक्तिगत आठवणी अतिशय मोलाच्या आहेत आणि या केंद्राच्या आठवणी ज्या सर्वांच्या समोर घडल्या त्याही तितक्याच मोलाच्या आहेत. त्यामुळं त्या ग्रंथाला देखील परिपूर्णता यायला निश्चित मदत होणार आहे. तारीख वार प्रत्येक केंद्राचं लिहून ठेवलेलं असल्यामुळं आता प्रत्येक केंद्रात काय झालं याची एक प्रकारे नोंदच या तऱ्हेने मंडळाकडे तयार झाली. जुलैमध्ये स्वामीजींची आणि कुठे काकांची झालेली भेट आणि त्या भेटीनंतर अतिशय संयमित रीतीने त्यांनी त्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन संपवलं. कारण ती त्यांची शेवटची भेट होती. नंतर स्वामीजींनी देह ठेवला ही गोष्ट त्यांच्याही कानावर आली, तेही दर्शनाला गेले. पण मी जसं सांगितलेलं होतं की स्वामीजींचं तुम्ही जे बोलणं ऐकलं ते बोलणं, ते प्रापंचिक, व्यावहारिक, पारमार्थिक, थट्टामस्करीचं, सहज केलेला उपदेश कोणत्याही स्वरूपाचा असो, तुम्ही ती आठवण सांगा. तशा तऱ्हेने त्यांच्यापाशी असलेली प्रत्येक आठवण त्यांनी सांगितली. आणि शेवटचा स्वामीजींनी देह ठेवला तो प्रसंग न सांगता सर्वांच्या समोर आपोआप उभा राहिला, न सांगता. हरी हरी. तुम्ही अभंग म्हणता या बरं, अभंग म्हणा. पुढच्या वेळेस तयारी करा. इथं जेव्हा म्हणता तेव्हा तयारी करून म्हणता, त्या चांगला अभंग म्हणतात असं माझ्या लक्षात आलंय. पुढच्या वेळेला तयारी करून म्हणा. तुम्हाला तयारीची गरज नाही खरं म्हणजे, पण एवढ्या मोठ्या समुदायासमोर एकदम म्हणायला सांगितलं तर वाटणं स्वाभाविक आहे. त्या तऱ्हेने इथे एक प्रश्न आलेला आहे. अर्थात स्वामी माधवनाथांना दोन वेळा निर्विकल्प समाधीचा अनुभव आला होता असे त्यांच्या चरित्र ग्रंथातून वाचले. स्वरूपानंदांकडे गेल्यावर मनपवनाची गाठ घालून चिदाकाशात त्यांचा लय घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मनाचे उन्मन होऊन सोहमतेशी एकरूपता घडली असे त्यांच्या चरित्रात आहे. शून्य निशून्याचे बीज महाशून्य हे काय आहे? महाशून्य म्हणजे निर्विकल्प की उन्मनी? ध्यान साधकाला निर्विकल्पाचा अनुभव यावाच लागतो का? सर्वत्र तोच आहे असा भाव कशाने निर्माण होईल असे प्रश्न विचारलेले आहेत. स्वामी माधवनाथांना दोन वेळेला निर्विकल्प समाधीचा अनुभव आलेला होता आणि स्वामीजी स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधी त्यांना तो आलेला होता. नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये ध्यानाला बसलेले असताना स्वामीजी निर्विकल्प समाधीमध्ये लीन झाले. त्यांना बाह्य संज्ञा शून्यता प्राप्त झाली. बाहेरच्या जगताचं कोणतंही भान नाहीसं झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये ते अति दीर्घ काळ होते असं त्यांच्या चरित्रामध्ये आहे. अजूनही एकदा त्यांना घरी अशा प्रकारे निर्विकल्प समाधीचा अनुभव आलेला होता, तेही स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधी. स्वरूपानंदांकडे गेल्यावर मनपवनाची गाठ घालून चिदाकाशात त्यांचा लय घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्थात स्वामीजी अथवा कोणीही व्यक्ती साधक म्हणून जेव्हा साधना करत असतो तेव्हा सद्गुरूंकडे गेल्यानंतर आणि सद्गुरूंनी साधना सांगितल्यानंतर त्याला मार्गाबद्दल खरी स्थिरता प्राप्त होते. खरा मार्ग काय आहे, कशा रीतीने ध्यान करायचं आहे, याचा शास्त्र शुद्ध मार्गदर्शन हे सद्गुरूंकडे गेल्यानंतर मिळायला सुरुवात होते. आणि त्याच्या आधी देखील अनेक साधकांना क्वचित चांगल्या ध्यानाचा किंवा स्वामीजींसारख्या साधकांना निर्विकल्प स्थितीचा जरी अनुभव आलेला असला तरी देखील तो कोणत्या मार्गाने निश्चित आला आपण कोणत्या मार्गाने हे प्राप्त केलं याच्याबद्दल एक किंचित सेल्फ डाऊट, संदिग्धता ही राहतेच. ही या संदिग्धतेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्या स्थितीत काही कमी असतं म्हणून हे संदिग्धता नसते. त्या स्थितीमध्ये काही कमतरता असते म्हणून अशा प्रकारचा सेल्फ डाऊट नसतो. तर देहधारी व्यक्तीला कन्फर्मेशनची गरज असते आणि ती कन्फर्मेशनची गरज पूर्ण करण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळं आपल्याला जे झालं ते निश्चित काय झालं अशा प्रकारचं एक कुतूहल वजा, आश्चर्य वजा असा प्रश्न कायमच राहतो. शिवाय एका व्यवस्थित मार्गातून आपण हे प्राप्त केलं आणि परत आपण हे प्राप्त करणार आहोत अशा प्रकारचा कोणताही भाव राहत नाही. ही जी निर्विकल्प स्थिती आहे, ही निर्विकल्प स्थिती ही परमार्थ मार्गामध्ये मॅन्डेटरी किंवा आवश्यक अशी नाही. बोध प्राप्त होण्यासाठी निर्विकल्प स्थिती मिळालीच पाहिजे असं नाही. असं असल्यामुळे देखील ही निर्विकल्प स्थिती मिळाल्यानंतर देखील त्या साधकाची भूमिका त्यावेळेला मला काहीतरी विलक्षण झालं अशीच राहते. त्याच्यातून बोध निर्माण होणं आणि तो बोध सुस्थिर होणं या गोष्टीला वेळच लागतो आणि ही गोष्ट कदाचित न होण्याची देखील शक्यता असते. असं असल्यामुळंच निर्विकल्प स्थिती ही अंतिम अवस्था धरली जात नाही. तसं समाधी ही देखील वृत्तीच समजलेली आहे. ध्यान ही वृत्ती आहे आणि समाधी देखील वृत्ती आहे. वृत्तीचा लोप झाल्यानंतर प्राप्त होणारी ही स्थिती, या स्थितीमधून खाली आल्यानंतर वृत्ती शून्यता होती असं लक्षात येतं आणि या वृत्ती शून्यतेची एक प्रकारे चटक लागते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज अशी वृत्ती शून्यता हा शब्द मी अनवधानाने वापरला. निर्विकल्पता वारंवार प्राप्त होत नाही. असं असल्यामुळं स्वरूपानंदांकडे जाणं आणि स्वरूपानंदांकडून उपदेश घेणं, स्वरूपानंदांकडून ध्यान शिकणं ही गरजच होती. सद्गुरूंची गरज ही काही केल्या संपत नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा सद्गुरूंशिवाय ते ज्ञान हे थोडस तरी डळमळीत राहतच. त्याला असणारी संदिग्धता ही निसंदिग्धतेमध्ये तेव्हाच परिवर्तित होते. म्हणून स्वामीजींनी स्वतःच म्हणून ठेवलेलं आहे की मी स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधीच निर्विकल्प स्थितीला प्राप्त झालेलो होतो. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये, दासबोधामध्ये असणाऱ्या साधनेच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा खुणा आहेत तर त्या आपल्याला समजल्यात असा माझा भाव होता. गीता, उपनिषद, संत वाङ्मय याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्या काही बाही प्रतीतीचं आहे असा विश्वासही वाटत होता. आणि असं असल्यामुळं आपल्याला संतांकडे मार्गदर्शनासाठी जाण्याची आवश्यकता नाही असंही मनात घर करून राहायला सुरुवात झालेली होती. तशाही परिस्थितीत ते गुळवणी महाराजांकडे मार्गदर्शन त्यांनी करावं म्हणून गेलेले होते. सेल्फ डाऊट जो असतो तो असं काम करत असतो. एका बाजूला आपल्याला समजलेलं आहे आणि आता आपल्याला आवश्यकता नाही असं वाटत असतानाच दुसऱ्या बाजूला जर कोणी संत भेटला तर त्या संतांच्या चरणी लीन होऊन त्यांनी मार्गदर्शन करावं अशी भूमिका अशी व्यक्ती तात्काळ स्वीकारते. आळंदीला देखील नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये गोडबोले महाराज होते. स्वामीजी त्यांच्या दर्शनाला गेले आणि स्वामीजींनी दर्शनाला गेल्यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं, अनुग्रह मिळावा अशी त्यांना विनंती केली. हे सर्व अशा करता केलं जातं की निर्विकल्प स्थितीचा लाभ झाला तरी कायम टिकून राहणारा बोध महत्वाचा आणि तसा बोध सद्गुरूंच्या कृपेखेरीज खरंच होत नाही. म्हणून स्वामीजी जेव्हा स्वरूपानंदांकडे गेले तेव्हा स्वरूपानंदांकडे जाण्याचा उद्देश अनुग्रह हा नव्हता. ते ज्ञानेश्वरी सांगत होते. ज्ञानेश्वरीची त्यांची जी प्रवचन आहेत ती अंतरंग पद्धतीने होती. ते श्वासावर नाम घेत होते. ते नाम देखील अतिशय छोटं नाम त्यांनी बसवलेलं होतं. श्वास घेताना ते ओम म्हणत असत मनातल्या मनात. क्षण दोन क्षण चार क्षण श्वास रोधून धरत असत आणि श्वास सोडताना श्रीराम असं म्हणत असत. ओम श्रीराम असं नाम ते जपत असत. हे त्यांना कोणी सांगितलेलं नव्हतं. त्यांच्या प्रयोगातूनच ते निर्माण झालं. तसंच थांबायलाही त्यांना कोणी सांगितलेलं नव्हतं. श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी थांबावं पण योगाची अचूक प्रक्रिया त्यांच्याकडून घडायला सुरुवात झाली. याचंही कारण पूर्वजन्मी केलेला योगाचा अभ्यास हेच असणार. त्यामुळे सद्गुरूंकडे म्हणजे स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधी अशा प्रकारे ओम आणि श्वास सोडताना श्रीराम असं नाम ते घेत होते. आणि काही काळ आधी पावसला जाण्याच्या स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे साधारण 4-5 वर्ष आधी ते ओम श्रीराम या नामाचं आपोआप सोहम मध्ये रूपांतर झालेलं होत. त्यांना एके दिवशी असं वाटलं की ओम श्रीराम देखील नको, त्याच्याऐवजी श्वास घेताना सो असं म्हणू, क्षण दोन क्षण थांबू, श्वास सोडताना हम म्हणू. बघा, सद्गुरूंकडे जाण्याच्या आधीच त्यांना हे आपलं आपणच फुरलं आणि ते तशा प्रकारे सोहम करायला लागले. हे सोहम करत असताना अर्थातच ते शब्द सांडून बैसला हे सोहम देखील त्यांचं थांबत असे आणि ते स्वस्थ बसून राहत असत. त्याच्यातून त्यांना समाधानही मिळत असे. हे जे समाधान मिळत असे त्यामुळं स्वरूपानंदांकडे अनुग्रह घेण्यासाठी जायचं आहे असा त्यांचा भाव नव्हता. शिवाय ज्ञानेश्वरीत जे सांगितलेलं आहे ते आपल्याला माहीत आहे. आपण ज्ञानेश्वरीचे एक अंतरंग अभ्यासक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या दर्शनाकरता जातो आहोत एवढाच भाव त्यांचा होता. पण स्वामीजी असं म्हणतात की तिथल्या स्टँडवर पावसच्या उतरल्यानंतर तो जो मध्ये पूल आहे गौतमीच्या नदी गौतमी नदीवर, तर त्या पुलापाशी पाय ठेवल्यावरच मला त्या सगळ्या वातावरणात एक अशी शांती लक्षात यायला लागली की मला असं वाटलं की या परिसरामध्ये एक महात्मा राहतो आहे अशी जाणीव माझ्या अंतःकरणाला झाली असं स्वामीजी म्हणतात. ते करत असलेल्या नेमक्या साधनेने त्यांचं अंतःकरण अतिशय रिसेप्टिव्ह झालेलं होतं असं याच्यावरून दिसतं. पुलावर पाऊल टाकल्यावर असं लक्षात आलं की या परिसरामध्ये एक फार अंतरंग अधिकारी व्यक्ती राहते. ते स्वरूपानंदांकडे जात आहेत हे त्यांना माहीत होतं. पण स्वरूपानंदांकडे जायच्या आधी स्वरूपानंदांविषयी त्यांच्या मनामध्ये जो भाव निर्माण झालेला होता तो यावरून लक्षात येतो. असं असल्यामुळं ते प्रत्यक्षत स्वरूपानंदांच्या भेटीला गेले. ते रातराणींनी गेले. रत्नागिरी पुणे आता आहे की नाही माहित नाही. मीही त्या रातराणींनी 2-3 रत्नागिरीला आणि तिथून पावसला गेलेलो आहे. पुणे रत्नागिरी रातराणींनी तर तशा प्रकारे ते गेले आणि सकाळी प्रवास करत करत 9 तिथं पोहोचले. स्नान वगैरे उरकून साधारण 11 दरम्यान स्वरूपानंदांनी त्यांना बोलावणं पाठवलं तसे ते गेले. आणि स्वरूपानंदांना पाहून स्वामीजी थक्क झाले. जे आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता नाही असं म्हणत होते, असं ज्यांच्या मनाने पक्क घेतलेलं होतं, आपल्याला परमार्थातील तत्व समजलेली आहेत असं ज्यांच्या मनाने पक्क घेतलेलं होतं, ते अतिशय भारावून गेले. स्वामीजी वर्णन करतात की ती तिथल्या पलंगावर तक्क्याला टेकून बसलेली कृष तेजस्वी मूर्ती, त्यांचं शांत बोलणं, तिथल्या बाकावर स्वामीजी बसले, त्यांनी गादी अशी टेकून गादीवर डोकं ठेवून नमस्कार केला. स्वरूपानंदांनी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी नित्यपाठ देऊन कोणतंही पान उघडून वाचा असं म्हणाले. आणि तेथं सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती ऐ गौप्य ही परी तया प्रती चावळीचे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. अशा दोन ओव्या समोर आल्या, त्या स्वामीजींनी वाचल्या आणि त्या ओव्या झाल्यानंतर स्वरूपानंद आता पुरे असं म्हणाले आणि त्यांनी स्वामीजींना प्रसाद दिला. नमस्कार करून स्वामीजी बाहेर पडले तेव्हा स्वरूपानंदांनी असं सांगितलं की त्यांनी स्वामीजींनी बाळासाहेबांनी संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं प्रवचन तिथं करावं. स्वामीजींनी महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् या श्लोकावर नवव्या अध्यायातल्या महात्मे कसे भासतात या विषयावर प्रवचन केलं. ते प्रवचन झाल्यानंतर स्वामीजींनी स्वरूपानंदांनी माधवनाथांना बाळासाहेबांना असा निरोप पाठवला की बाळासाहेबांना सांगा की तुम्ही ज्ञानेश्वरीवर फार चांगलं प्रवचन करता. आणि तिथल्या सेवेकऱ्याला ते असं म्हणाले की बाळासाहेब भेटले, मला असं वाटतं की माझं काम झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप देऊन त्यांनी बाळासाहेबांना बोलून घेतलं, श्रीफल आणि फुलं घेऊन बोलवलं आणि अनुग्रह दिला. अनुग्रह घेते वेळी त्यांच्या मनात कुठलाही संदेह नव्हता की आपल्याला सगळं समजलेलं आहे, आपल्याला काय आवश्यकता आहे. अशी जी व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला इतके चांगले अनुभव आणि अचूक साधना चाललेली असते, तिला देखील देहधारी व्यक्तीची गरज असते, कन्फर्मेशनसाठी गरज असते. विनोबा असं म्हणतात की साधना करून शिष्यानी ज्ञानाला आपलं आपणच प्राप्त व्हायचं असतं, मात्र त्याच्या ज्ञानावर सही करण्याचं काम सद्गुरू करत असतात आणि ही सही होण्याचं काम गरजेचं असतं. जसं PhD करणारी व्यक्ती आपलं आपणच संशोधन करत असते, पण जो गाईड असतो त्याची सही जशी आवश्यक असते. अशा प्रकारे स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रह दिला आणि पहिल्याच दिवशी त्यांचं ध्यान खूप जमतंय असं त्यांच्या लक्षात आलं, कारण त्या पद्धतीने ते करतच होते. स्वरूपानंदांकडे गेल्यावर मन पवनाची गाठ घालून चिदाकाशात त्यांचा लय घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही जवळपास आधी सुरू होती, पण आपण बरोबर करतोय याची खात्री नव्हती. जसं रस्त्याने तुम्ही चालत असता आणि चालत असताना बरोबर मार्गाने चालत असता, तरीही मुक्कामाला पोहोचेपर्यंत तुम्हाला कायम संदेह असतो की हा रस्ता बरोबर आहे की नाही. पण पलीकडून एक शेतकरी येतोय सायकलवरून आणि त्याला तुम्ही विचारलं आणि त्यांनी सांगितलं की असंच पुढे जा या रस्त्याने, तर तुम्हाला एकदम खात्री पटून जाते. कोणीतरी सांगण्याची गरज असते तुम्ही बरोबर चाललात तरी, आणि मग मात्र तुम्ही निसंदिग्धपणाने तुमच्या गाडी निघून जाता आणि मुक्कामाला पोहोचता. व्यवहारात देखील जिथं सामान्य माणसाकडून ही मार्गदर्शनाची आवश्यकता असते, तशी आवश्यकता सूक्ष्म पातळीवर परमार्थामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत असतेच असते. त्यामुळं स्वरूपानंदांकडे गेल्यावर जी मनपवनाचा चिदाकाशात लय घडण्याची प्रक्रिया सुरू झाली, आपण असं लक्षात घेऊ की अनुग्रह सगळेच घेतात, पण घेण्यासाठी गेलेली व्यक्तीची तयारी फार वेगवेगळी असू शकते. एका दिवशी अनुग्रह झाला म्हणून ते एकसारखे आहेत असं धरता येत नाही. त्याचा पूर्वाभ्यास काय झालेला आहे आणि त्याची तयारी किती आहे याच्यावर दोघांचाही अभ्यास हा त्या पायावरच पुढे चालू राहतो. असं असल्यामुळं स्वामीजींच्या बाबतीत असं झालं की उत्तम ध्यान त्यांचं जे लागतच होतं त्याला आता खात्री निर्माण झाली. निर्विकल्पतेची आवश्यकता नसते बोधाकरता. बोधाकरता रोज अथवा आठवड्यातून काही दिवस क्षण क्षण चिदाकाशामध्ये श्वास आणि मन लीन होणं आणि आपण तेच आहोत या बोधाला क्षण क्षण प्राप्त होणं आणि त्यामुळं हळूहळू पण आपण देह मन बुद्धी नाही आपण तेच आहोत असा निश्चय ध्यानाव्यतिरिक्त वेळेमध्ये देखील वाढायला सुरुवात होणं. ज्ञान हे निश्चयात्मक आहे अनुभवात्मक नाही असं असल्यामुळं तो निश्चय वाढायला सुरुवात होणं याची गरज असते. आणि स्वामीजींचं नेमकं अशा प्रकारचं निश्चयात्मक बोध वाढायला सुरुवात झाली. ते म्हणतात स्वरूपानंदांकडे गेलो आणि अनुग्रह घेतल्यानंतर माझं चालणं बोलणं बदललं. स्वामीजी कसा विचार करत असतील याचा मी विचार करायला लागलो की तसा विचार करायला पाहिजे. स्वामीजी कसे पाहतात कसे बोलतात कसे बसतात हे मी जवळून पाहायला लागलो आणि त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की आपलं जीवन याला पॅरलल आणि याच पद्धतीचं आहे असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे स्वरूपानंदांनी 68 साली स्वामीजींना अनुग्रह झाला आणि 70 साली स्वामीजींना असं सांगितलं की तुम्ही शांत झालेले आहात लोकांना शांत व्हायला शिकवा. जर कोणी विचारलं तर सोहम ध्यानाची प्रक्रिया तुम्ही त्यांना समजावून सांगायला हरकत नाही. अशा प्रकारे मार्गदर्शनाचे अधिकार असं ज्याला म्हणतात अशी गोष्ट 2 वर्षातच स्वरूपानंदांनी त्यांना दिली. तेव्हा स्वामीजी त्यांना तात्काळ असं म्हणाले की आपण आपल्यासारखे श्रीमंत सद्गुरू इथं असताना माझ्यासारख्या दरिद्री जीवानी कोणाला मार्गदर्शन करावं असं संभवणार नाही. माझ्याकडे जे लोक विचारायला येतील त्यांना मी आपल्याकडे पाठवत जाईल आपण त्यांना मार्गदर्शन करा. म्हणून स्वामीजींकडून जी जी मंडळी पावसला गेली त्या मंडळींना लगेच अनुग्रह झाले असं झालं. मनाचं उन्मन होणं म्हणजे मन नाहीसं होऊन बोध प्राप्त होणं. त्या ठिकाणी ही प्रक्रिया चिदाकाशात किंवा मस्तकाच्या प्रदेशात घडते आणि खरं म्हणजे चिदाकाशाच्या देखील वरच्या भागात आपल्या टाळूच्या खाली त्या ठिकाणी हे घडतं. त्या ठिकाणी जीवाला आपण शिवस्वरूप आहोत आपण अविनाशी चैतन्य मात्र आनंदरूप आहोत अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो आणि हा बोध थोडा थोडा वेळ राहतो. उन्मन आणि निर्विकल्पता याच्यामध्ये फरक असा आहे की उन्मनी स्थितीमध्ये मन मधून अधून चिदाकाशामध्ये लीन होतं आणि ब्रह्मतेला प्राप्त होतं आणि असं काही क्षण गेल्यानंतर परत तुरळक विचार उभे राहतात. साधकाच्या लक्षात येतं की विचार उठायला सुरुवात झाली तो परत विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो परत विचारांचा लय घडतो परत तो ब्रह्मतेशी एकरूपता पावतो. असं ध्यानात वारंवार होतं उन्मनी स्थितीमध्ये. तर निर्विकल्पतेमध्ये निर्विकल्पतेमध्ये सर्वच संपलेलं असतं. बाह्य संज्ञा शून्य अशी स्थिती होते आणि आत स्वरूपाने आपली जाणीव स्वरूप हा तिथं शब्द नसतो केवळ अस्तित्व तिथं शिल्लक असतं आणि बाहेर त्या व्यक्तीला हात लावला तरी त्याला हलवलं तरी बऱ्याच वेळेला त्याला लक्षात देखील येत नाही असं घडतं. जे मन इंद्रियद्वारा बाहेरचे स्पर्श लगेच ओळखतं ते मन पूर्णपणाने निरोध पाहून असंप्रज्ञात असं ज्याला म्हणतात अशा स्थितीला प्राप्त झालेलं असतं. ही निर्विकल्प स्थिती, या निर्विकल्प स्थितीच्या भूमिकेतून खाली आल्यानंतर ही विलक्षण स्थिती होती असं समजतं. पण ही एखाद्या संतांच्या जीवनकर्मात देखील एकदा दोनदा तीनदा अशी हरतर त्याला प्राप्त होते. ही वारंवार होणारी अवस्था नाही, वारंवार येणारी स्थिती नाही. पण उन्मनी अवस्थेचं तसं नसतं. उन्मनी अवस्थेमध्ये रोज किंवा आठवड्यातून बऱ्याच वेळेला त्याला आपण परमात्म्याशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो आणि त्या ठिकाणाहून तो खाली येतो. खाली आल्यानंतर परत विचार उठतात. हे जे विचार असतात ते विचार परमार्थाच्या विरोधात नसतात. या विचाराचं स्वरूप देखील आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण आत्मरूप आहोत असे सुसंगत असतात. आणि असा एखादा एखादा विचार किंवा एकच विचार देखील उठायची शक्यता असते. याला पतंजली महामुनी प्रशांत वाहिनी असं म्हणतात. एकच विचार फक्त येत राहतो. पण अशा प्रकारचा एकच विचार उठणं आणि मनाचा लय होऊन त्याच्या त्या स्थितीला प्राप्त होणं याच्यात शेवटी फरकच आहे. असं असल्यामुळं तो जो विचार आहे तो विचार ध्यानाला उपकारक असा राहतो आणि त्या विचारामुळे तो परत परत ध्यानामध्ये जात राहतो. क्वचित उन्मनी अवस्थेमध्ये गेलेली व्यक्ती ही भवप्रत्ययात देखील सापडते. सांसारिक विचार अथवा दुःखाचे कटकटीचे विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्यालाही ओलांडून तो परत उन्मनी स्थितीला प्राप्त होऊ शकतो त्याच बैठकीमध्ये. अशा रीतीने निर्विकल्प ध्यान आणि उन्मनी स्थिती याच्यामध्ये हे अंतर आहे, हा फरक आहे. निर्विकल्प स्थितीला मी कमी लेखत नाहीये, मात्र तरी देखील नेहमी किंवा रोज अनुभवाला येणारी स्थिती उन्मनी असू शकते असं मला तुम्हाला सांगायचंय. जसं उपोषण आणि मिताहार याच्यामध्ये उपोषण ही रोज करण्याची वस्तू नाहीये, कधीतरी करण्याची वस्तू आहे. पण मिताहार तुम्ही रोज सांभाळू शकता. तशा प्रकारे उन्मनी ही रोज प्रत्ययाला येणारी गोष्ट असू शकते, उपोषण ही कधीतरी करण्याची जशी असावी तशी निर्विकल्पता ही या सगळ्या उत्तम ध्यानाचा परिणाम म्हणून एकदा कधीतरी तुम्हाला अशी विलक्षण स्थिती प्राप्त होते. पण या उन्मनीतून साधकाचा निश्चय आपण आत्मा आहोत असा निश्चय वाढत राहतो, हा या उन्मनी स्थितीचा उपकार आहे. तो तेव्हा त्या स्थितीला प्राप्त होतो आणि ध्यानातून उठल्यानंतर देखील त्याला आपलं ते खरं स्वरूप आहे अशी स्मृती कायम राहते, त्याला विवेक असं म्हणतात. पण हा विवेक त्याला हळूहळू मधून अधून लक्षात येतो आणि पुढे पुढे व्यवहार करत असताना अथवा वागत बोलत असताना आपण देह मन बुद्धी नाही, आपलं खरं ते स्वरूप आहे ध्यानात अनुभवलेलं, अशा प्रकारे त्याचा निश्चय वाढत जातो, त्याचा संशय नाहीसा होतो. आपण देह मन बुद्धी हाही संशय आहे किंवा आपण आत्मा कसे असू शकू हाही संशय आहे. हा संशय जवळपास ब्रह्मांडा बाहेर गेल्यासारखा असा जेव्हा होतो तेव्हा त्याला सिद्ध असं म्हणतात. म्हणून समर्थ असं म्हणतात, साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. ही निश्चयात्मक दृढ भावना अजिबातच जेव्हा हलेनाशी होते ती कायम घर करून राहते तेव्हा स्वरूपानंदांचं स्वामीजींचं असं जीवन तयार होतं. साधकाशी संदेह वृत्ती उन्मनी स्थिती प्राप्त केल्यानंतर देखील फार मोठा पल्ला आहे. ते प्राप्त झालं म्हणजे सगळं प्राप्त झालं असं नाही, नंतरचे आचार विचार कसे आहेत, खाणं पिणं कसं आहे, चालणं बोलणं कसं आहे, ध्यानात कमावलेलं आहे ते व्यवहारात गमावत तर नाही ना, याच्याकडे सत्त नजर ठेवायला लागते. आणि फार दीर्घ काळाने तो अशा न हलणाऱ्या न ढळणाऱ्या अशा बोधाला प्राप्त होतो. ही जी उन्मनी स्थिती आहे, या उन्मनी स्थितीमध्ये प्रथम शून्यतेचा अनुभव येतो. ही शून्यता म्हणजे मनाची शून्यता, विचारांची शून्यता आणि वासनांची शून्यता. मन, वासना आणि श्वास, विचार मन नव्हे तर मनाची शून्यता, श्वासांची शून्यता आणि वासनांची शून्यता, या तीनही गोष्टी थांबतात. वासना निर्वासन होते, मनरहितता येते आणि जेवढ्या वेळ मनरहितता असते तेवढ्या वेळ श्वास सुखे नैव कोंडलेला असतो, त्याच्यात ओढताण नसते. हा सुखे नैव कोंडलेला आणि या कोंडलेल्या स्थितीत तो बोधाला प्राप्त होत असल्यामुळं याला केवल कुंभक असं म्हणण्याचा प्रघात आहे. ही जी शून्य स्थिती आहे ती थोडा वेळ मनाची लय होण्याची स्थिती, पण थोडा वेळ मनाचं लय होणं, विचार नाहीत असं लक्षात येणं आणि लगेच विचार उठणं, यामध्ये श्वास बहुतांश वेळेला थांबलेले नसतात. अगदी क्षणिक मन निर्विचार होतं आणि परत विचार उठतो. साधारणपणे या ध्यानाचा प्रत्येकाला प्रत्यय असतो. मनाकडे साक्षित्वाने पाहत असताना पहिली वृत्ती सोडून दिल्यावर क्षणभर वृत्तीरहितता येते, ही शून्य स्थिती नाही. पण या क्षणाला निर्विचारतेचा जर दुसरा क्षण आणून जोडला, तिसरा क्षण आणून जोडला आणि असे काही क्षण जोडले, तर मात्र मनाचा लय घडलेला असताना श्वास देखील ऊर्ध्वगामी होऊन थांबतो, श्वासाचाही लय होतो. इंद्रियांची आठवण संपते, त्यामुळे वासना संपतात. अशा वेळेला जी स्थिती होते त्याला शून्य असं म्हणतात. ही शून्य स्थिती, त्या ठिकाणी काळ मोजण्याची कोणतीही सोय नसल्यामुळं काळाच्या परिभाषेत सांगता येत नाही. तरी देखील ही शून्य स्थिती साधारणपणाने 20 ते 30 सेकंदाची असावी असं समजलं जातं. 20 ते 30 सेकंद जर असे गेले तर तेवढ्या वेळात मात्र श्वास वर, सूक्ष्म श्वास वर जाऊन थांबतात, वासनाही थांबतात, मनही थांबलेलंच असतं. या 30 सेकंदाचे जर 2.5 केले म्हणजे साधारण 1.25 असं म्हणू आपण, 1.25 आणि त्याच्या पुढे जर अशा प्रकारे मन थांबून राहिलं तर त्याला निःशून्य स्थिती असं म्हणतात. आणि या निःशून्य स्थितीमध्ये बोध प्राप्त होतो, शून्य स्थितीमध्ये त्याची झलक मिळते. पण निःशून्य स्थितीमध्ये म्हणजे मिनिटाच्या पुढं 1.25 मिनिट असं जर मन थांबायला लागलं आणि श्वास ही केवल कुंभकासारखे थांबायला लागले, मग अशा वेळेला एक शंका मात्र येते की 1.5 मिनिट श्वास कसा थांबेल. साधकाला शरीर धारणेकरता आवश्यक असा सूक्ष्म श्वास तो घेतो आणि किंचित सोडण्याची प्रक्रिया ही चाललेली असते, पण बहुतांशी वायू या भागात स्थिर झालेला असतो. अशा वेळेला मात्र त्याला आपण अविनाशी चैतन्य मात्र आहोत असं समजतं, असा त्याला बोध होतो. त्याला बोध होतो म्हणजे तो या बोधाशी तदाकार पावतो आणि मिनिट 1.25 मिनिट 1.5 मिनिटानंतर परत ही स्थिती देखील मोडते. हे जे शून्य आणि निःशून्य आहे, या शून्य आणि निःशून्य स्थिती ही महाशून्य परब्रह्म सत्तेमधून निर्माण होते. महाशून्य म्हणजे परब्रह्म सत्ता. या निशून्य स्थितीच्या पुढे साधक अजून त्याच्याही पुढे किती, त्याच्याही पुढे समजा अडीचपट जर केले तर साधारण 3 मिनिटाचा काळ हा उन्मनी अवस्थेमध्ये शक्य असणारी जी समाधी स्थिती म्हणून सांगता येऊ शकतो, 3 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं अशा प्रकारे ही अवस्था राहू शकते। यावेळेला देखील बाहेरून असा साधक पूर्ण बाह्य संज्ञा शून्य असाच दिसतो, पण त्याला आवाज ऐकू येत असतात, ती निर्विकल्पता नसते, त्याला बाहेरच्या आवाजाचा प्रत्यय येतो, त्याला थोडं परिसराचं भान असतं किंचित, पण बहुतांश अशा स्थितीमध्ये आवाज कानावर आला तरी देखील तो रजिस्टर होऊन त्या संबंधी विचार उठत नाही, त्यामुळे कधी कधी अशा प्रकारचा आलेला आवाज आठवत देखील नाही नंतर, किंवा एखादी थोडीशी स्मृती त्या आवाजाची नंतर शक्य असते जर रजिस्टर झाला असेल तर। पण ही देखील स्थिती 3 मिनिटं ते 5 मिनिटं अशी असणारी ही रोज रोज प्राप्त होणारी अवस्था नाही, म्हणून ही निशून्यापासूनची जी स्थिती आहे ती स्थिती उन्मनीची स्थिती, शून्याची नव्हे पण निशून्याची स्थिती, की ज्या स्थितीत साधक बोधाला प्राप्त होतो, परत खाली येतो, परत बोधाला प्राप्त होतो, असं साधकाचं येणं जाणं या स्थितीमध्ये चालू राहतं। पण या येण्या जाण्यामधून त्याचा ब्रह्मतेला होणारा जो स्पर्श आहे त्या स्पर्शामुळं आपण परमात्मा, आपण ब्रह्म, अहम ब्रह्म अशा प्रकारचा बोध त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते, निर्माण होतो, तो स्पर्श करतो बोधाला, त्यावेळेला त्याचं मन बदलतं, त्याचं चित्त बदलतं, थोडं तरी बदलून त्याच्यापाशी येतं, म्हणून हे व्यवहारामध्ये फार जपणं गरजेचं आहे। उन्मनी स्थिती देखील प्राप्त होते पण ही टिकून ठेवणं कठीण आहे, म्हणून शमदमादी षटक विवेक वैराग्य आणि तत्वम पदार्थ चिंतन ही जी शास्त्रीय साधनं आहे, ही शास्त्रीय साधनं जो जपतो त्याला उन्मनी स्थितीतून बोधाकडे जाता येतं। अन्यथा या स्थितीमधून देखील आपण काहीतरी गाठलं असं वाटतं आणि नंतर काहीच हाताला लागत नाही असं होण्याची शक्यता असते, पण हे बीज म्हणजे महाशून्य परब्रह्म सत्ता, या परब्रह्माचा बोध साधकाला नंतर होतो आणि तो स्थिर राहायला सुरुवात होते कालांतराने, कित्येक वर्षांनी, बनत बनत बन जावे अशा न्यायाने, अतिशय हळूहळू, कारण हे ट्रान्सफॉर्मेशन आहे। महाशून्य म्हणजे निर्विकल्प की उन्मनी अवस्था, महाशून्य म्हणजे परब्रह्म सत्ता, महाशून्य म्हणजे मूळ आपलं, समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, आपलं खरं स्वरूप परमात्म्याचं, ते स्वरूप म्हणजे महाशून्य सत्ता, त्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर जीवाला आपण जीव आहोत असा अबोध आहे वस्तुतः आत्मा असताना, आणि मग त्याच्याजवळ मन बुद्धी इत्यादी आहेत आणि इंद्रिय देखील आहेत आणि आपण त्याला पूर्ण विसरून गेलेले आहोत, देहाला मी असं समजतो आहोत। ध्यान साधकाला निर्विकल्पाचा अनुभव यायला लागतोच का? जरूर नाही, आवश्यकता नाही, जीवनभरात कधीही आला नाही तरी तो बोधाला प्राप्त होऊ शकेल। उन्मनीचा अनुभव यायला लागतो का? क्षण क्षण देखील पुरतो, क्षण क्षण देखील असा अनुभव ही मोठी गोष्ट असते। साधारणपणे 15 सेकंद 20 सेकंद 25 सेकंद आपण परमात्मा सत्तेशी निगडित झालो, त्याच्याशी एकरूप झालो असं वाटत असेल आणि निशून्य म्हणजे उन्मनी स्थितीपर्यंत तो गेलाच नाही, तरी हे क्षण क्षण देखील काम करतात। कित्येकांना उन्मनी स्थिती आता मी वर्णन करतो आहे तशी त्याची आवश्यकता भासत नाही। जर अतिशय शुद्ध सात्विक पिंड असेल किंवा ज्ञानाचा कोणाकोणाचा पिंड असतो अशा व्यक्तीला हे अल्प प्रत्ययांनी देखील थोड्या प्रत्ययांनी देखील बुद्धीचा निश्चय होण्यामध्ये अतिशय मदतगार ठरतं आणि अशा वेळेला त्याला घट्ट समाधीची किंवा घट्ट उन्मनीची तेवढी आवश्यकता भासत नाही. कारण सर्वात शेवटी समाधी ही देखील वृत्ती आहे, निर्विकल्पता ही देखील वृत्ती आहे, ध्यान देखील वृत्ती आहे आणि खरा बोध आहे निश्चयात्मक ज्ञानाचा. हे निश्चयात्मक ज्ञान क्षण क्षण देखील त्याला मधून अधून जो प्राप्त होतो त्याला जर अशा प्रकारचा निश्चय होऊन गेला, हळूहळू निश्चय वाढायला लागला, तर त्याच्या देखील ठिकाणी ही गोष्ट निर्माण होते. म्हणून काही महापुरुष असे असतात, काही संत असे असतात की जे ध्यानाच्या या विशिष्ट मार्गाने जात नाही पण ते संत असतात. नाम घेता घेता देखील थोडीशी ही स्थिती मिळाली तरी चालते. अभंग म्हणताना भजन प्रश्न आहे निश्चयात्मक बोध निर्माण होण्याचा. चिंतन करता करता देखील ही स्थिती निर्माण होते चालतं. असं असल्यामुळे ध्यानमार्गीयांकरता हा विशेष करून प्रश्न आहे, पण अन्य जे आहेत त्यांना देखील सोय आहे. होऊ शकत नाही असं नाही, पूजा करता करता देखील हे होऊ शकतं. तरी देखील मार्गदर्शक गुरु पाहिजेच. मार्गदर्शक गुरु शिवाय या ज्ञानाला निश्चितता येत नाही हे तितकंच खरं आहे. सर्वत्र तोच आहे असा भाव कशाने निर्माण होईल? आता मी जे सांगितलं त्याच्यामध्ये जो निश्चयात्मक भाव आहे, त्या निश्चयात्मक भाव हळूहळू वाढत गेला आणि आपण स्मृती ठेवणं ही एक गोष्ट आणि आपल्या ध्यानी मनी नसताना देखील आपल्याला मधून अधून सद्गुरूंची आठवण येणं, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाची आठवण येणं आणि आपण आत्मस्वरूप आहोत अशी आठवण येणं असं जर व्हायला लागलं तर कालांतराने सर्वत्र तोच आहे असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो. हे प्रोजेक्शन नाहीये. प्रोजेक्शन जर करायचं झालं तर काही काळच तुम्ही करू शकाल, नंतर थकून जाल. त्यामुळं शक्य तितकं करावं देखील, त्याने चित्तशुद्धी साधते, पण त्याला म्हटलं तर मर्यादाच आहे. म्हणून जीवन हे सगळ्या बाजूनी घडायला लागतं, उपासनेमध्ये, व्यक्तिगत कर्मांमध्ये, आपण भोगत असलेल्या भोगांमध्ये, आपण करत असलेल्या कर्मांमध्ये, विश्रांती वेळेमध्ये, फावल्या वेळेमध्ये, ऑफिस इत्यादी असं सर्व सांभाळत असताना नंतर नंतर त्याचा हा निश्चयात्मक भाव वाढायला सुरुवात होते आणि तो असून नसल्यासारखा एकाच वेळेला संसारही अनुभवतो आणि परमार्थामध्ये देखील पक्का राहतो. एकेची काळी भोगी तो ज्ञानी, संसार परमार्थ दोन्ही असं त्याचं होतं. तेव्हा मात्र सर्वत्र तोच आहे अशा भावाला जाऊन तो प्राप्त होतो. मोठा प्रश्न होता, त्यामुळं तुम्हाला अभंग म्हणायला सांगितलं. तुम्ही जर अभंग म्हटला असता तर अजून 5-10 मिनिटं उत्तर पुढेच गेलं असतं, कारण मला वेळ जेमतेमच पुरला. हा खूप चांगला प्रश्न होता, म्हणून मग मी असं ठरवलं की अन्य कोणाला सांगायच्या ऐवजी आपण आता प्रश्नालाच उत्तर देऊ, नाही तर वेळ कुठेतरी कमी पडायला नको. हरी ओम तत्सत. एक मिनिट भर आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि।